स्तोत्र संहिता अध्याय 99। परमेश्वर राज्य करीतो, लोक कंपित होवोत, तो करुबावर अधिष्ठित आहे, पृथ्वी थरथर कापो। परमेश्वर सियोने थोर आहे, तो सर्व लोकांहून परमथोर आहे, ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत, पवित्र तोच आहे। राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे, तू सरळता प्रस्थापित केली आहे, तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहे। परमेश्वराची आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा, पवित्र तोच आहे। त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यांपैकी शमुएल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले। मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला, त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळिले। हे परमेश्वरा आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिले, तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यास शासन करीत होतास। परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे।